हॅलो लिस्नर्स, वेलकम टू पुणेकर पॉडकास्ट, पुण्याचा आपला पॉडकास्ट. मी तुमचा होस्ट अमित. आपण सर्वजण जाणताच की पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे आणि आपण पुणेकर हे रूढी परंपरा पाळणारी लोक आहोत. आपल्या या रूढी परंपरांमध्ये वेद, उपनिषद आणि शास्त्र यांचं स्थान तर आढळ आहे. तर जाणून घेऊयात या सर्वांविषयी पुण्यातले अतिशय विद्वान आणि ज्यांनी वेद प्रसार हेच आपले जीवन कार्य मानले आहे असे वेदाचार्य घैसास गुरुजींकडनं. वेलकम टू द शो घैसास गुरुजी. तुम्ही जरा वेद पाठशाळा ही जी आपली आहे त्याचं जरा थोडासा एक इतिहास सांगाल.
नमस्कार. माझी वेदाचार्य श्री घैसास गुरुजी वेद पाठशाळा अशी पुण्यामध्ये वेद पाठशाळा आहे. या पाठशाळेची स्थापना 1945 साली माझे वडील वेदमहर्षी कैलासवासी विनायक भट्ट घैसास गुरुजी यांनी पुणे शहराच्या सदाशिवपेठेमध्ये केली. त्यांचं अध्ययन हे त्र्यंबकेश्वर आणि पुणे या दोन ठिकाणी झालं. अध्ययन ज्यांच्यापाशी झालं ते त्र्यंबकेश्वरचे सोमनाथदाजी घैसास आणि पुण्याचे फाटक गुरुजी या दोघांकडे त्यांचं घनांत अध्ययन झालं. घनांत अध्ययन पूर्ण झाल्यानंतर परत त्र्यंबकेश्वरला जाऊन तिथं कार्य करायचं यापेक्षा गुरुकडनं मिळालेला जो विद्येचा वारसा आहे हा असाच वारसा पुढल्या पिढीला आपण दान करायचा आणि गुरु ऋणातनं मुक्त व्हायचं असा त्यांनी मनाशी संकल्प केला. वास्तविक त्यावेळेला अध्ययन झाल्यानंतर त्यांच्या पुढे अजून एक मार्ग होता, तो म्हणजे पौरोहित्य करणे किंवा विविध यागासाठी जाणे. परंतु त्यांनी हा दुसरा जो पर्याय आहे आणि आपल्या शास्त्रामध्ये अध्यापन हे महत्त्वाचा विषय सांगितलेला आहे. अध्ययन केलं आणि अध्ययन केल्यानंतर अध्यापन केलं नाही तर तो शास्त्रानुसार दोष आहे बरं, आणि तो दोष लागू नये आपल्याला. म्हणून त्यांनी आपल्या अध्ययनानंतर पुण्यामध्ये ऋग्वेद दशग्रंथाची पाठशाळा ही सुरू केली. पण ही पाठशाळा अत्यंत छोट्या स्वरूपात होती. एका खोलीत त्यांचं पाठशाळा संसार असं सगळं होतं. त्यावेळेला त्यांच्या मनात असा विषय होता की वेदपाठशाळा यांना पूर्वी राजाचा आश्रय असायचा, म्हणजे राजाच्या इतर शाळा असायच्याच परंतु वेदपाठशाळांना सुद्धा राजा आश्रय द्यायचा. आश्रय याचा अर्थ राजाश्रय म्हणजे त्यांना आर्थिक मदत देऊन विद्यार्थ्यांची व्यवस्था करणं अन्न पाण्याची. कारण ह्या विद्येचं वैशिष्ट्य असं आहे, गुरुनी विद्याला विद्यार्थ्याला जेव्हा तो विद्या शिकवतो तेव्हा त्याच्याकडनं कुठल्याही प्रकारची अपेक्षा करावयाची नसते. त्याच्याकडनं कुठल्याही प्रकारचं धन विद्या शिकवतो म्हणून घ्यायचं नसतं. आणि ही परंपरा भारतातली सर्वश्रेष्ठ अशी परंपरा आहे,
गुरुकुल परंपरा जी
आहे गुरुकुल. आणि म्हणून या विद्येलाच विद्यादान हा शब्द लागू होतो. मोकालेचं जे शिक्षण आहे त्याला हा लागू होत नाही, कारण त्या शिक्षण पद्धतीमध्ये अगोदर आर्थिक करार केला जातो आणि मग विद्यार्थ्याला विद्या शिकवली जाते, दान केली जात नाही. त्याच्याशी ऍग्रीमेंट होतं आणि त्याप्रमाणे त्याचं पुढला असेल. पण वेदविद्या ही जगातली एकमेव अशी विद्या आहे की तुम्ही कुठेही गेलात, कुठल्याही पाठशाळेत गेलात तर त्या ठिकाणी गुरु विद्यार्थ्याकडनं कोणत्याही प्रकारचं धन स्वीकारत नाही. उलट विद्यार्थ्याला 12-12 वर्ष आपल्या जवळ सांभाळतो, मुलाप्रमाणे त्याच्यावर प्रेम करून त्याच्यापाशी असलेली जी विद्या आहे ती मुक्त हस्ताने त्या विद्यार्थ्याला देतो. आणि म्हणून असं हे विद्या धन जे आहे ते ह्या गुरुकुल पद्धतीमुळेच भारतात टिकून आहे. आणि अशी ही पाठशाळा त्यांनी 45 साली आपल्या घरात सुरू केली. मनात त्यांच्या अनेक वेगवेगळे विषय होते की गुरुकुल कसं असावं, वेदपाठशाळा कशी असावी. परंतु स्वातंत्र्य मिळालं 47 साली आणि त्यांनी ही हा जो विचार आहे तो त्यावेळच्या राज्यकर्त्यांकडे पत्राद्वारा विविध प्रकारे मान्यवरांच्या गाठीभेटी घेऊन त्यांनी जशा भारतामध्ये नवीन नवीन स्वातंत्र्यानंतर विद्यापीठाच्या स्थापना होत होत्या, नवीन नवीन विद्यापीठं तयार होत होती, तर असंच एक वेदशास्त्राचं विद्यापीठ प्रत्येक प्रांतामध्ये एक असावं की ज्या ठिकाणी ही विशेष गुरुकुल पद्धत आहे हे त्या ठिकाणी जोपासली जाईल.
प्राचीन ज्ञान ते आहे ते पुढच्या पिढीपर्यंत देत आहे.
अनेक संदर्भ ग्रंथ आहेत, अनेक संस्कृत ग्रंथ आहेत, यांचं त्या ठिकाणी जतन होईल. पण दुर्दैवाने स्वातंत्र्यानंतर हा देश निधर्मी झाला आणि निधर्मी झाल्यामुळे त्या जे त्यावेळेला सत्तेवर होते, ज्यांच्याकडे ह्या सगळ्या देशाची सूत्र आली, त्यांनी त्यांच्या विचाराप्रमाणे वेदाला धर्म मानलं आणि म्हणून निधर्मी राज्यात वेदाला प्रोत्साहन कसं द्यायचं म्हणून त्यांनी फार त्याच्याकडे प्रोत्साहन दिलं नाही.
त्यांनी ज्ञानाची आणि धर्माची गल्लत
केली. वास्तविक वेदविद्या ही जी आहे ही सगळ्या मानवाच्या कल्याणासाठी आहे. ती काय एका व्यक्तिविशेषासाठी नाही आहे आणि धर्मासाठी म्हणून नाही आहे. त्याच्यातली जी विविध मंत्र आहेत, ज्याच्यातली जी अनुष्ठान आहे, ही सगळ्या नागरिकांसाठी त्या मंत्रांचा उपयोग केला जातो. परंतु त्यावेळच्या जे सत्तेमध्ये होते त्यांना हा विषय न कळल्यामुळे त्यांनी वेदाला धर्माच्या कॅटेगरीमध्ये टाकलं आणि मग तेव्हापासून वेदांकडे कुठल्याच शासनाने आदरपूर्वक पाहिलं नाही. आणि त्यामुळे वेदपाठशाळांची संख्या ही त्यावेळा कमी व्हायला लागली.
अच्छा.
आणि त्यावेळेला संपूर्ण भारतात माझ्या अंदाजाने एकंदर मागल्या इतिहास पाहिला तर संपूर्ण भारतामध्ये साधारण 300-400 पाठशाळा होत्या.
अच्छा. एवढ्या कमी?
एवढ्या कमी कारण राजाश्रय संपला.
बरोबर.
शेवटी कसं आहे, विद्या ही मिळवताना पालक त्याच्या पुढील आयुष्यात त्याला काय मिळेल ह्याच्यातनं असा एक सर्वसामान्य विचार करतात आणि त्यामुळे मग ह्याच्यातनं काहीच प्राप्त होत नाही. त्यामुळे मग पालकांनीही त्याच्याकडे फार लक्ष दिलं नाही आणि त्यामुळे इंग्रजी शाळांचं प्राबल्य हे वाढलं आणि वेदविद्येकडे दुर्लक्ष झालं. अशा कठीण काळात त्यांनी पुण्यामध्ये ही पाठशाळा केली आणि महाराष्ट्रात सुद्धा त्यावेळेला जेमतेम 20-22 पाठशाळा होत्या.
अच्छा.
म्हणजे 50 साली साधारण 1-2 जिल्ह्यानंतर एक पाठशाळा होती. पण ह्या सगळ्या पाठशाळा खासगी पद्धतीच्या होत्या, आपापल्या घरात लोक मुलांना शिकवत होते. त्याला राजाश्रय असा विषयच आजपर्यंत सुद्धा जवळजवळ नाही आहे. परंतु आमची ही पाठशाळा त्यांच्या मनामध्ये त्यांनी असं लिहून ठेवलं होतं. माझं स्वतःच क्रमांक अध्ययन हे माझ्या वडिलांपाशीच झालं. मी त्यांच्यापाशी 12-15 वर्ष त्यांनी मला शिकवलं आणि त्यांच्याशी शिकवत असताना वेळोवेळी चर्चा व्हायच्या. त्या चर्चेतनं ही गुरुकुल पद्धती जी आहे ती कुठेतरी कमी अधिक प्रमाणात जिवंत राहिली पाहिजे असा एक त्यांचा विचार होता. म्हणून माझं अध्ययन झाल्यानंतर साधारण 80 सुमारास मी असा विचार केला की आपल्याला हे गुरुऋण आहेच. जरी माझे वडील असले तरी
शेवटी गुरुच आहेत,
पितृऋण आहेच, पण एक गुरुऋण मोठं आहे. मग त्यांच्या मनामधली ही जी इच्छा आहे की ही वेदविद्या जगली पाहिजे कारण एकंदर 4 वेद आहे, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. त्यांच्या परत प्रत्येकी 2-2 वेद आहेत, म्हणजे ऋग्वेदाची शाकल शाखा आहे, कृष्ण यजुर्वेदाची ऋग्वेदाची बाष्कल शाखा आहे. यजुर्वेदांमध्ये परत 3 भाग आहेत, एक कृष्ण यजुर्वेद, एक शुक्ल यजुर्वेद आणि एक काण्व शाखा, असे 3 यजुर्वेदाचे भाग. सामवेदामध्ये पण राणायणी, जैमिनी असे प्रत्येकाचे 2, म्हणजे साधारण 9 त्याचे भाग आहेत.
4 वेदांचे मिळून 9 भाग आहेत.
पण त्याच्यातले सध्या उपलब्ध असे 5-6 आहेत, 3 पूर्णपणे लुप्त झालेले आहेत.
अच्छा.
आणि ह्या पद्धतीचं कुठेतरी राहावं म्हणून मग मी आमची जी पाठशाळा होती त्यांनी सुरू केलेली ती, तेव्हा असं काही विशेष त्याचं काही नव्हतं. म्हणून मी ती रजिस्टर केली सरकार दरबारी आणि रजिस्टर करून पुण्यामध्ये एक आधी आदर्श पाठशाळा आपण तयार करूया ह्याच्यासाठी विविध लोकांना भेटलो. अनेक वर्ष त्याच्यावरती जवळ 9-10 वर्ष मी काम केलं आणि आता आपण ज्या ठिकाणी आहोत ते वेदभवन. त्यांना जे वाटत होतं की अशी एक आदर्श शाळा असावी, म्हणजे त्या शाळेमध्ये वर्ग म्हणजे खोल्या बाक वगैरे असं काहीही नाही, अशी विस्ताराने जागा असावी, तिथं चांगले वृक्ष असावेत मोठमोठे आणि विद्यार्थ्यांनी ओपन ह्याच्यात उघड्या ह्याच्यात
निसर्गाच्या सान्निध्यात
ती अध्ययन परंपरा करावी अशी त्यांची एक कल्पना होती. आणि आपल्याकडे प्राचीन पद्धत अशीच आहे की घरात वेदाध्ययन आणि बाहेर वेदाध्ययन, आणि त्यामुळे मग मी ही जागा मिळवली. या ठिकाणी अथक परिश्रम करून 89 साली ह्या विस्तीर्ण जागेवर मी ही वेदपाठशाळा आणली आणि त्यावेळेला 15 ऑक्टोबर 1989 साली ही जी आता वेदभवन पाठशाळा ज्या वास्तूमध्ये आपण बसलेलो आहोत त्या पाठशाळेत त्यांचं जे अध्ययन कार्य होतं अध्यापनाचं ते या ठिकाणी सुरू झालं आणि 10,552 ऋग्वेदाचे मंत्र आहे. या मंत्रांचं एका विशिष्ट पद्धतीने अध्ययन करायचं तर ही संहिता पूर्ण व्हायला किमान 5 वर्ष लागतात.
ऋग्वेद पूर्ण वाचायला त्याचं समजून शिकायला पाठांतर करायला 5 वर्ष
कारण त्याची एक अभ्यासाची पद्धत आहे त्या पद्धतीने त्याचं अध्ययन करायला लागतं आणि म्हणून साधारण ऋग्वेदाला 1-5 वर्ष संहितेला लागतात आणि त्याच्यानंतर दशग्रंथ म्हणून आहेत. आमच्याकडे रविवारी सुट्टी नसते मुलांना तिथीप्रमाणे प्रतिपदेला सुट्टी असते म्हणजे 15 दिवसांनी 2 सुट्ट्या वर्षा महिन्यातनं 2 सुट्ट्या असतात आणि मग त्याच्यामध्ये अष्टमी चतुर्दशी पौर्णिमा अमावस्या हे आमच्या दृष्टीने ते अनाध्याय प्रतिपदा पूर्ण अनाध्याय आणि हे अनाध्याय हे उपग्रंथांचं अध्ययन केलं जातं. आता याच्यामध्ये ऐतरेय ब्राह्मण नावाचा ग्रंथ आहे आणि आरण्यक आहे. ऐतरेय ब्राह्मण हा ग्रंथ तुमच्या यज्ञयागाशी जोडला गेलेला आहे मन हे आहे तो ग्रंथ आहे. त्याचे साधारण 40 अध्याय आहे. त्या 40 अध्यायाला साधारण 2 वर्ष लागतात अध्ययन पूर्ण व्हायला आणि असंच पुढे ऐतरेय आरण्यक म्हणून आहे. हा सगळा भाग आहे हा निवृत्ती धर्म आहे आरण्यक हा भाग आणि त्यामुळे त्याचं अध्ययन सुद्धा उत्तरायणात केलं जातं ते एरवी करत नाही. त्याचं अध्ययन हे शंकराच्या मंदिरात बसून करायचं असतं. त्यांचं अध्ययन सकाळच्या वेळात एका विशिष्ट पद्धतीने करायचं असतं. हे सगळे नियम जर पाळले गेले तर त्या अध्ययनाला त्या अध्ययनामुळे मंत्रांमध्ये सामर्थ्य निर्माण होतं. सामर्थ्य मंत्रांमध्ये सामर्थ्य असं आपण नेहमी म्हणतो तर ह्या पद्धतीने जर ते अध्ययन केलं तर ते अध्ययन सामर्थ्यवान आणि सांग होत. आता या दशग्रंथांमध्ये शिक्षा ज्योतिष छंद निघंटू असे 4 ग्रंथ आहेत. त्याच्यामध्ये शिक्षा म्हणजे वेदांचे नियम त्यांनी दिले कशा पद्धतीने अध्ययन करावं काय केल्याने काय होतं. दुसरा ज्योतिष नावाचा ग्रंथ आहे. ज्योतिष म्हणजे तुम्ही असं मनात लगेच फलद ज्योतिष हा त्याच्यातला विषय नाहीये. ज्योतिष ह्याचा अर्थ खगोल आणि भूगोल अशा अर्थाने तो सगळा भरलेला आहे. तो संक्षेपाने तो विषय त्याच्यात आहे पण तो विद्यार्थ्यांनी अभ्यास करून आपला अभ्यास वाढवायचा असतो तर ज्योतिष. नंतर छंद नावाचा एक ग्रंथ आहे. कोणकोणत्या ह्यांना कोणकोणती नावं आहेत विषया म्हणजे पृथ्वीला नावं किती सुवर्णाला नावं किती अशा पद्धतीचा तो छंद नावाचा ग्रंथ आहे. आणि तिसरा ग्रंथ आहे तो निघंटू म्हणून आहे. तो पण ह्याच पद्धतीचा आहे. नामावली त्याला म्हणतात. असे हे 4 ग्रंथ आहे. त्याला शिक्षा चतुष्टय असं म्हणतात.
बर
चौथा त्यानंतर एक आश्वलायन गृह्यसूत्र आहे. आपल्याकडे प्रत्येक वेदाचं कर्मकांड म्हणजे व्यक्तीवर 16 संस्कार सांगितलेले आहे प्रत्येकाला
आयुष्यात म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंत.
याला 16 संस्कार असं म्हटलं जातं. ते ऋग्वेदी जे आहेत त्यांचं सगळं कर्म ह्या अश्वलायन गृह्यसूत्राप्रमाणे होत असत. तर त्याच्यामध्ये अगदी जन्मापासून कोणकोणते विधी कसे कसे करावेत काय काय करावेत हे सगळं त्या अश्वलायन गृह्यसूत्र त्याचेही 4 अध्याय आहेत. त्याच्यानंतर नैऋत्य यास्काचार्यांचं नैऋत्य म्हणून त्याच्यामध्ये वेदमंत्रांचे अर्थ कशा पद्धतीने होतात ते कशा प्रकाराने लावायचे असतात यासंबंधी विवेचन ते नैऋत्यामध्ये आहे. आणि अश्वलायन श्रौत सूत्र असा एक ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये अग्निहोत्र ही आपल्याकडली एक मोठी संस्था आहे. म्हणजे पूर्वी आपण उदाहरण म्हणूनच आहे बाकी त्याच्यात अर्थ काही नाही आहे. सध्या दूरदर्शनवर आपण पूर्वी रामायण मालिका पाहिली असेल
हो.
तर त्याच्यामध्ये राम रावण युद्धामध्ये जी अस्त्र सोडत होते जी शस्त्र सोडत होते किती हवेतल्या हवेत मारली जायची पाडली जायची त्या पद्धतीचं जे अग्निहोत्र आहे त्याच्यात शस्त्र निर्माण करण्याचा जो विषय आहे अग्निमधनं म्हणजे विद्यापीठामध्ये जशी रसायन शास्त्राची प्रयोगशाळा असते त्याच पद्धतीची वेदांची प्रयोगशाळा म्हणजे यज्ञशाळा.
अच्छा.
आणि या यज्ञशाळेमध्ये या यंत्रांच्या या मंत्रांच्या माध्यमातून ही सगळी अस्त्रशस्त्र निर्माण पूर्वी करत होते. ते वैदिकही ताकदवान होते, ते ऋषीही ताकदवान होते. आत्ताच तुमचं युद्धशास्त्रामधली जी शस्त्र आहे ती आधी सोडायची की नाही ह्याचा विचार चालतो, परंतु सोडल्यानंतर ती त्याचा संहार जो ठरलेला आहे तो केल्याशिवाय थांबत नाही.
बरोबर.
या शस्त्रांचं याच्या विरुद्ध होतं, जो सोडणारा असतो त्याला समजा मध्येच वाटलं तर तो त्या शस्त्राचं विसर्जन देखील करत होता. ही शक्ती त्याच्यातली वेगळी होती. ह्या सगळ्या ज्या शक्ती आहेत ह्या कालाओघामध्ये लुप्त झालेल्या दिसतात, कारण त्यांचं जे नियम आहेत ते करण्याचे ते आमच्याकडनं पालन होत नाही, त्यामुळे ते होत नाहीये.
किंवा ते कदाचित काळाच्या ओघात एका पिढीकडनं दुसऱ्या पिढीकडे काही कारणांनी पूर्ण ज्ञान नसेल की
नसेल, त्यामुळे श्रौतसूत्र हा त्याच्यातला विषय. आणि शेवटचा विषय आहे तो पाणिनीय अष्टाध्यायी व्याकरण शास्त्र जे म्हणतात त्याची 3900 सूत्र आहे, त्या सूत्रांचं अध्ययन या परंपरेत होत. आणि त्याच्यानंतर पदपाठ आणि क्रमपाठ. पद म्हणजे ऋग्वेदाची एका 10552 मंत्रांची एका विशिष्ट पद्धतीने पद पाडली जातात, ती होतात 300,000. आणि त्याचा क्रम तो त्याचा दुप्पट होतो, तर तो होतो 300,000. तर हे सगळं अध्ययन करायला किमान 15 वर्ष तरी विद्यार्थ्याला लागतात. आणि ही परंपरा जी आहे जी आपल्याकडे सृष्टी निर्माण झाल्यापासून वेदांची परंपरा आहे असं म्हणतात, कारण आमच्या शास्त्राप्रमाणे वेदाला अपौरुषेय आणि वेदाला काळ हे करता, वेदाचा काळ ठरवता येत नाही, त्यामुळे वेदाचं अपौरुषेयत्व हे आमच्या दृष्टीने महत्वाचं आहे. आणि वेदांचा काळ त्याला काही हिशोबच काही नाही आहे, असा हा वेदांत सगळा विषय आहे. आणि तो भारतामध्ये आजपर्यंत वैदिकांनी पूर्वी ऋषीमुनींनी हा सगळा मुखोद्गत पद्धतीने जतन केलेला आहे, तीच पद्धत आता आमच्या पाठशाळेत आम्ही चालवण्याचा प्रयत्न करतो. विद्यार्थ्यांना 12-12, 15-15 वर्ष आम्ही आमच्याजवळ सांभाळतो. त्यांचं शिक्षण, निवास, भोजन हे सगळं विनामूल्य असतं. आम्ही कोणाकडनंही या कारणासाठी विद्यार्थ्यांकडनं कोणत्याही प्रकारचं धन घेत नाही.
बरोबर.
त्याची आरोग्याची सुद्धा आम्ही सगळी हे बघतो. आणि हे सगळं काम वेदपुरुषामुळे चालतं, परमेश्वरामुळे चालतं. अशी ही गुरुकुल पद्धती जी आहे ही जगातली एक विशिष्ट पद्धतीची आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी ही गुरुकुल परंपरा आपल्या भारतामध्ये आहे.
तर ही जी मुलं येतात वेद शिकायला 15 वर्ष 12 वर्ष, ही या मुलांचं तुम्ही निवड कशी करता? म्हणजे कितव्या वर्षी ती मुंज झाल्यावर पूर्वी गुरुकडे जायचं?
त्याच पद्धतीची परंपरा आहे. पण शेवटी कसं आहे की तो अमक्याचा मुलगा आहे म्हणून त्याला येईल आणि टमक्याचा नाही म्हणून नाही, असा काही याच्यातला विषय नाही. आमच्याकडे आम्ही विद्यार्थ्यांचे पालक येत असतात, साधारण आम्ही त्यांना विद्यार्थ्याला 1-2 महिने आमच्यापाशी ठेवून बघतो. कारण विद्या ह्या वेदविद्येचे नियम आणि इंग्रजी माध्यमाचे नियम हे अत्यंत भिन्न, म्हणजे दोन टोक आहेत. कारण इंग्रजी संस्कार असलेल्या शाळा ज्यांच्याकडे मुलांना हव्यास शिकवलं जातं म्हणजे सगळं पाहिजे द्याग असं काही नसतं, पण वेदविद्येमध्ये आम्ही विद्यार्थ्यांना असं शिकवतो की तुमच्या गरजा कमी ठेवा, आवश्यक असेल तेवढ्याच गरजा ठेवा. आणि सध्याच्या काळात या सगळ्या शिक्षण पद्धतीमध्ये इतका जोरदार बदल होतोय की तो 11-12 वर्षाचा मुलगा जेव्हा आमच्याकडे येतो तेव्हा त्याचं रोजचं राहणीमान आणि आमचं राहणीमान याच्यामध्ये इतकी भिन्नता असते की हा काही कोणाचा सक्तीचा बळजबरीचा विषय नाही येतो. वडिलांची जरी इच्छा असली तरी मुलाची इच्छा नसेल तर काय उपयोग
नाही शिकू शकतो.
आणि म्हणून 2-3 महिने आमच्याकडे आम्ही ठेवून घेतो, साधारण एप्रिल मे महिन्याच्या मध्ये आम्ही ठेवून घेतो म्हणजे मुलांना सुट्ट्या असतात आणि त्यावेळेला काय म्हणायचं हल्ली शाळेच्या प्रवेशांचा विषय एक मोठा आहे, तो प्रवेशाचा असल्यामुळे 1-2 महिने आम्ही विद्यार्थ्यांवरती प्रयत्न करतो. कारण आमचं जीवन इतकं वेगळं आहे की आमच्याकडे आम्ही कांदा, लसूण, ब्रेड, बिस्किट हे कधी खातच नाही, याची चव काय आहे हे सुद्धा आम्हाला माहित नाही.
बरोबर.
आणि आता कांद्या किंवा लसणाशिवाय कुठलाही पदार्थ नाही आहे.
बाहेरचं जग म्हणजे तुमचं जग आणि बाहेरचं जग यात खूप तफावत
नाही, भिन्न म्हणजे एक पूर्वेकडे जाते आणि एक पश्चिमेकडे जाते असं सगळं ते. आणि त्यामुळे मुलांना आम्ही 2 महिने अशा पद्धतीने त्यांच्याशी हे ठेवतो. पण त्यातनं सुद्धा मुलगा चांगला असेल पण एखाद्याला नाही शिकायचं हा काही सक्तीचा विषय नाही. आणि माझ्याकडे मी 12 ते 15 एवढीच विद्यार्थ्यांना प्रवेश देतो.
अच्छा.
कारण त्याचं कारण असं आहे की आमचा जो अभ्यासक्रम आहे याच्यामध्ये 1 गुरुजी आणि 10 विद्यार्थी हे आमचं एकंदर पाठशाळेचं गणित आहे. म्हणजे आता एका वर्गात 1 गुरुजी आणि 50 विद्यार्थी
कधी कधी 80-90 काय वाटेल ते असतात.
तसं आमच्याकडे नाहीये, 1 विद्यार्थ्याच्या बरोबर 1च अध्यापक म्हणजे ते बरोबर सगळं जमत. आणि त्यामुळे मी शिकवतो, माझी पत्नी स्वयंपाक करते, इथं हे गुरुकुल आहे.
अच्छा.
आणि त्यामुळे याच्यावर बऱ्याच मर्यादा आहे. आणि दुसरं असं आहे की हे सगळं लोकाश्रयावर चालवायचं म्हणजे हे कसं कोणाच्या भरोशावर चालवायचं. परमेश्वर देतो आजपर्यंत परमेश्वराने लोकांच्या माध्यमातून आम्हाला दिलं म्हणजे आमचा विश्वास आहे त्याच्यावर, पूर्ण विश्वास. परंतु शेवटी असं आहे की थोडस राखून ठेवलं म्हणजे एकदम कधी अडचण आली
बरोबर
तर त्याच्यामध्ये गडबड होत नाही. आणि त्यामुळे ह्या पद्धतीने हे वेदांचं कार्य मी गेले अनेक वर्ष करतोय. माझ्या वडिलांनंतर याची प्रधानाचार्य म्हणून मीच झालो, कारण हे सगळं मीच उभं केलेलं होतं आतापासनं. त्याच्यानंतर आता माझा मुलगाही तयार झालाय विश्वेश्वर म्हणून, आता तो माझ्या बरोबर विद्यार्थ्यांना शिकवतो, तो अध्यापन करतोय. त्यामुळे आमच्या आता 4थी पिढी वेदातली आहे आणि या पद्धतीने हे आमचं वेदभवनाचं काम चालतं.
अच्छा. वेदांमध्ये वगैरे ज्या आपल्या सणवार ह्या ज्या पद्धती होत्या पूर्वीच्या, तर पूर्वीच्या ज्या पद्धती होत्या आणि आज ज्या पद्धतीने सण साजरे होतात करतात ह्यात कितपत अंतर पडलंय किंवा असं तुम्हाला वाटत
नाही? आता कसं झालंय की हे सगळे ही व्रत वैकल्य हे सण म्हणण्यापेक्षा ही व्रत आहे. आणि व्रत आलं की त्याग आला, निष्ठा आली. व्रत त्या त्या ठिकाणी आहेत म्हणजे चैत्री शुद्ध प्रतिपदेपासून फाल्गुन अमावस्येपर्यंत काही ना काहीतरी व्रत ही नित्य आहेत. म्हणजे जवळजवळ तुम्ही असं म्हणलात तरी चालेल की रोज एक व्रत आहे,
वर्षाचा प्रत्येक दिवस एक व्रत,
काहीतरी व्रत आहे त्या कालानुसार. म्हणजे आता तुमचं वैशाख महिना आहे, अक्षय तृतीय आहे, या अक्षय तृतीयेला माठाचं महत्व आहे. तो जलकुंभ एखाद्या चांगल्या विद्वान ब्राह्मणाला द्यावा म्हणजे तो तृष्णेशी संबंधित आहे. त्याचा संकल्प आहे, त्याचा विधी आहे. विधी अर्धा अर्धा तसाच आहे तो विधी, म्हणजे असा काही फार मोठा नसतो. पण ते करताना त्याचं जे तंत्र सांगितलंय ते केलं तर त्याचं फळ मिळतं. त्यामुळे तशी वर्षाचे 365 दिवस धरले तर तेवढी व्रत आपल्याकडे प्रातिवार्षिक व्रत तेवढीच आहे. आता त्याच्यातल्या काही व्रतांना उत्सवाचं स्वरूप आहे. म्हणजे आता प्रतिपदेचा जो वर्ष प्रतिपदेचा उत्सव आहे हा उत्सवाला म्हणजे त्यांनी त्याच्याशी दुसऱ्याशी तुलना केल्यामुळे आम्ही आता वर्ष प्रतिपदेच्या मिरवणुका काढतो. म्हणजे ब्रह्मध्वजाची पूजा करतील की नाही माहीत नाहीये. सकाळी उठून गुढी आपण ज्याला म्हणतो त्याला आमच्याकडे ब्रह्मध्वज म्हणलेला आहे.
बर, थोडस याच्याविषयी सांगाल हे ब्रह्मध्वज आणि काय गुढी पाडव्याचं महत्व?
ब्रह्मध्वज म्हणजे ध्वज नाही, तुम्ही जी गुढी करता त्याला नूतन संवत्सरारंभ म्हणून त्या गुढीची म्हणजे त्या ब्रह्मध्वजाची एक पूजा सांगितली की आजपासून सुरू होणारं जे नूतन संवत्सर आहे हे मला माझ्या परिवाराला व सगळ्यांना सुखकारक उत्तम रीतीने जावं अशी ती प्रार्थना सूर्योदयाच्या वेळेला करून ती गुढी उभी करायची. आता त्याच्यानंतर ती गुढी उभी केल्यानंतर कडुनिंबाची चटणी खायला सांगितलेलं आहे. आता कडुनिंब म्हणजे सगळ्यांना आरोग्याला उत्तम असं आहे. आणि त्याच्यात काय काय घालायचं, जिरं घालायचं, चिंच घालायची अशी त्याची हे दिलेली आहे. ही सगळी औषधीयुक्त चटणी पाडव्याच्या दिवशी पहिली ती खायची आणि मग गोड खायचे.
त्याच्या मागे काय शास्त्र
आहे? ते त्याच्यातले जे जिन्नस आहेत जे त्या कडुनिंबाच्या मोहरास कडुनिंबाला आता मोहर
येतो बरोबर,
त्या मोहरासकट ती चटणी त्या पानांची बनवायची. पानांची म्हणजे देठातलं पान वेगळं करायचं आणि त्याची हे बनवायची. ह्या सगळ्याचा परिणाम आपल्या देहावर होत असतो ही सगळे आपण जिरं जरी म्हणलं तरी जिऱ्याचे काहीतरी गुण आहेत, चिंचेचे काही गुण आहेत, अशा पद्धतीने ती आठ द्रव्य आहे त्याची ती चटणी करून खायची आणि मग पुढला सगळा दिवस आनंदी घालवायचा. आपल्याकडे त्या दिवशी पंचांग वाचन करायचं असतं, कारण नूतन संवत्सराला नाव असतं. सध्या आता आपलं जे संपणार आहे ते प्लवनाम संवत्सर म्हणून आहे, आता पुढल्या वर्षी वेगळं असेल.
त्याचं काय नाव आहे पुढच्या वर्षी?
पुढल्याचं मी बघितलं नाहीये. तर ते प्लवनाम संवत्सराचं त्या दिवशी संपणार आदल्या दिवशी. मग ते पंचांगामध्ये पंचांगस्थित गणपती दिलेला असतो, त्याची पूजा करायची, त्याची प्रार्थना करायची आणि वर्षभराचं फल दिलेलं असतं त्याचं ते देवाला वाचून दाखवायचं.
अच्छा.
आपल्या घरातल्या आणि मग बाकीच्यांना वाचून दाखवायचं की पुढल्या वर्षी या संवत्सरात काय काय घटना घडणार आहे. त्या संक्षेपाने अशा काही अशा लिहिलेल्या नसतात, पण संक्षेपाने काय काय होऊ शकतं, पाऊस कसा आहे, वारा कसा आहे, हे सगळं त्या त्या देशाप्रमाणे दिलेलं असतं, याचं वाचन करायचं.
अच्छा.
आणि संध्याकाळी ती उडी गुळ लावून उतरवायची असं लिहिली आहे. तसं रोज ते काहीतरी त्याचं व्रत दिलेली आहे. फक्त आता याच्यामध्ये काय झालं की ही व्रत राहिली तशीच, पण याच्यानंतर काही उत्सवांना व्रतांना आपण उत्सवाचं स्वरूप दिलंय, त्यामुळे त्याच्यामध्ये थोडीशी वेगळेपण त्या उत्सवाचं स्वरूप दिल्यामुळे ते येत आहे. आणि ते आता त्याला कोणी थांबवू शकत नाही. म्हणजे आता उदाहरणार्थ जर विचार करायला गेलं तर गणेशोत्सवाचा विषय आहे. वास्तविक गणपती हा घरातल्या घरातल्या कुटुंबाशी संबंधित विषय आहे, तो काही रस्त्यावरचा विषय नाहीये. परंतु लोकमान्य टिळकांना स्वातंत्र्य, आपला देश पारतंत्र्यात होता, त्यामुळे स्वातंत्र्याचे विचार बोलायला एक व्यासपीठ असावं म्हणून त्यांनी हा घरातला गणपती रस्त्यावर आणला, त्याचा उत्सव केला. आता वास्तविक गणेश चतुर्थी आणि आनंद चतुर्दशी याचा काहीच संबंध नाही आहे, अर्थार्थी काहीही संबंध नाही. म्हणजे गणेशाचं व्रत हे दीडच दिवसाचं आहे, कारण ती ओली माती आहे, माती किती दिवस ओली राहणार, त्यामुळे आज आले की आज बसवायचं आणि उद्या विसरायचं. त्यामुळे मग त्याला कौटुंबिक काही कारण झाली म्हणून कोणाकडे तो दीड दिवसाचा राहिला, कोणाकडे पाच दिवसाचा झाला, कोणाकडे सात दिवसाचा झाला, पण सात दिवसानंतर तो विषयच नाहीये. म्हणजे अनंत चतुर्दशीला अनंताचं व्रतच आहे, त्या दिवशी गणेशाचं विसर्जन करावं असं कुठेच काही नाही. परंतु त्याला आम्ही उत्सवाचं स्वरूप दिल्यामुळे त्या व्रतांचा तो उत्सव झाला, पण त्याच्यातली मूळ जी संकल्पना आहे त्याच्यापासून आपण दूर गेलो. असं चैत्रापासून फाल्गुनापर्यंत श्रावणामध्ये विशेषत चातुर्मास्यामध्ये ही व्रत जास्त आहे, कारण त्यावेळेला एक विशिष्ट काल तो आहे आणि त्यामुळे ती उपासना मानली गेलेली आहे. त्यामुळे एक एक दिवसाची ती व्रत आहे आणि ह्या व्रतांची लोक व्रताच्या माध्यमातून उपासना करतात, पण याच्यात उत्सवाचा स्वरूप असं कुठेच नाही.
बरोबर.
कारण ही व्यक्तिगत उपासना आहे, म्हणजे व्रत जी आहे, म्हणजे चतुर्थीचं व्रत हा धारण करण्याचा सुद्धा विधी आहे.
अच्छा. म्हणजे चतुर्थीचा जो उपास करतो आपण त्याचा सुरू करण्याचा
सगळ्या महिन्यात, माघ महिन्यात का असं काहीतरी तो संकल्पपूर्वक त्याचा जो म्हणजे त्याचं फल सांगितलंय ते फल प्राप्त होण्यासाठी त्या चतुर्थीला, संकष्टी चतुर्थीला तो पूजा करून तो संकल्प करायचा, त्याला व्रत धारण केलं असं म्हणतात. आज तुम्ही चतुर्थी करताय म्हणून मी करतोय ते व्रत नाही, एक उपासना होते. पण व्रत धारण करण्याचं सुद्धा, म्हणजे लोक सोळा सोमवारचं व्रत करतात, लोक मंगळवारचं करतात, त्याला सुद्धा धारणाचा धारणेचा पुण्याचा किंवा फलाचा विषय येतो, तेव्हा त्या ठिकाणी ते अगोदर धारण करायला लागतं आणि मग ते त्याचं उद्यापन करायचं, असा तो सगळा विषय.
शास्त्रानुसार हे असं सगळं करायला
नाही, म्हणजे तुम्हाला त्याचं इच्छित फल पाहिजे असेल तर त्याच्या नियमांचं पालन केलंच पाहिजे.
बरोबर.
वास्तविक चतुर्थीमध्ये सुद्धा विनायकी चतुर्थी ही जास्त महत्वाची आहे. संकष्टी चतुर्थी कारण रात्रीतली उपवास सोडतात, विनायकी चतुर्थी आणि एकादशी ह्या दोन्ही महत्वाच्या आहेत, कारण त्या संपूर्ण दिवस उपोषण सांगितले. आणि उपोषण म्हणजे काही लोक पाणी सुद्धा पित नाहीत, काही लोक पाणी पिऊन राहतात, तर त्याला महत्व जास्त आहे. तुमच्या शरीराला एक प्रकारचं ते ऑइलिंग आहे. तुम्ही एक दिवस 15 दिवसातले 2 दिवस उपवास करणं म्हणजे आपल्या शरीराला सगळ्याला विश्रांती मिळते.
ते आजकाल डिटॉक्सिफिकेशन आणि इंटरमिटंट फास्टिंग अशी त्याला नावं देऊन तिकडच्या लोकांचं ऐकतोय
आपण. तर ते सगळं ह्या पद्धतीचं आहे आणि त्यामुळे ह्या पद्धतीने आपली जी संस्कृती आहे, आपल्या ज्याकडे व्रत वैकल्य आहे त्याच्याकडे आपण पाहायला पाहिजे. परंतु आपण तसं पाहत नाही दुर्दैवा, आणि त्यामुळे मग काहीतरी गडबड होते.
पण हे जी आपली जी शास्त्र आहेत, वेद आहेत, हे आता तुम्ही म्हणाला त्याचा इतका दीर्घ अभ्यास करायला लागतो, 15-15 वर्ष, म्हणजे 15 वर्ष एखाद्या वेळेस सखोल अभ्यास ज्याला म्हणते, तर हे सगळे सर्वसामान्य लोक तर हे करू शकत नाही. तर त्यांच्यापर्यंत जर आपलं हे सगळी शास्त्र आहेत ती पोचवायची असतील नवीन पिढीला किंवा तरुणांना किंवा अगदी आताची शाळेतली मुलं आहेत त्यांना, तर बऱ्याचदा काही त्यांना घेणं देणं नसतं. हा तुम्ही आजचा नमस्कार करायचा का, देवाला करतो आम्ही, काही काही जण तर तेवढंही करत नाही म्हणजे बघितले नसे. तर ही कशी म्हणजे हे कसं करता येईल
काय? मुळात आता आपण ज्या संबंधी विचार करतोय, 15 वर्ष विद्येसाठी देणं ही काही फार मोठा विषय नाहीये.
हो ते आहे, पण सगळे म्हणजे
नाही नाही तसं नाही. तुमचा मुलगा इयत्ता पहिलीत जातो तेव्हा तो किती वर्षाचा असतो?
साधारणतः 6 वर्षाचा
असतो. आणि जेव्हा तो पहिल्या इयत्तेत 12वीत जातो तेव्हा तो किती वर्ष होतात त्याची?
17-18 वर्ष.
12 वर्ष
12वीत
होतात. पण जेव्हा 12वीत तो असतो किंवा 12वीत तो येतो तेव्हा त्याला काही साध्य झालेलं असतं का?
फारसं नाही,
काहीच नाही. 12वी हा काही विषय हल्लीच्या दृष्टीने, तुमच्या स्पर्धेच्या विद्येच्या दृष्टीने 17 वर्ष हा तुमचा काळ तुम्ही म्हणताय. म्हणजे 12 वर्ष 13-14 वर्ष जरी धरली तेव्हा तो 12वीतनं जेव्हा असतो तेव्हा तो काहीच नसतो. म्हणजे एवढ्या वर्ष विद्याच हे करून तो तुमच्या स्पर्धेच्या विद्येमध्ये तो 12वी म्हणजे कोणीच नसतो. म्हणजे तो तुमच्या भाषेत बोलायचं तर शिपाई होण्याची सुद्धा त्याची ही पात्रता नसते. मग त्याच्यासाठी परत पुढे त्याला कॉलेजमध्ये 5 वर्ष घालायला लागतात
कमीत कमी.
हा म्हणजे तेव्हा तो बी ए होतो. म्हणजे 17 आणि 5 किती झाले?
तू साधारणतः 21व्या वर्षी 15-16 वर्ष शिकल्यावर ग्रॅज्युएट होतो.
ग्रॅज्युएट होतो, पण सध्या त्या तुमच्या काळात तो बीएससी होऊन काय उपयोग आहे का?
नाही.
मग परत त्याला एमएससी व्हायला पाहिजे, म्हणजे परत 2-3 वर्ष तयार केली. आणि आता तर म्हणजे जसं एमबीबीएस होऊन काय उपयोग नाही, त्याला एमडी होण्यासाठी परत खरडे कशी करायला लागते. कुठलीही विद्या, जगामध्ये तुम्ही कुठलीही विद्या घ्या, तिला 25-30 वर्ष तुम्ही त्याचं अध्ययन केल्याशिवाय तुमच्या पदरात काहीही पडत नाही. कुठलीही विद्या घ्या, इंजिनियर घ्या, तुमचा आत्ताच्या क्षेत्रात आयटी क्षेत्रातलं क्षेत्र धरा, आणि ती साधन आहे. विद्या ग्रहण करणं म्हणजे ती साधन आहे. आणि विद्येचा नियम असा आहे, विद्या कोणतीही असो ती त्या विद्यार्थ्याने साधक म्हणून जर प्राप्त केली तर त्याला जीवनात काहीही कमी पडत नाही. परंतु त्याने उटंटवेळेप्रमाणे 12वीत सोडून दिलं, मग समजा एखाद्याने बीएससी ला सोडून दिलं की मग त्याच्या केलेल्या अध्ययनाप्रमाणे त्याला नोकरी मिळते. तो बीएससी म्हणून त्याला एमएससी ची नोकरी नाही मिळणार.
बरोबर.
मग आता जसं तुम्ही अध्ययन केलंय तसं, पण वेदामध्ये त्याने 15 वर्ष घातली तर तो कुठल्या कुठे जातो? आणि वेदांमध्ये स्पर्धा नाहीये, तुमच्या विषयामध्ये स्पर्धा आहे. म्हणजे एखाद्याला 99 पडले आणि एखाद्याला 99.5 पडले तरी सुद्धा
ते कॉलेज मिळालं नाही
असं होतं. तसं वेदांमध्ये नाहीये. ह्या स्पर्धा युगामध्ये म्हणजे आमची विद्या, मी तुम्हाला म्हणलं तसं आम्ही विद्यार्थ्यांवर संस्कार काय करतो की तुझे विद्या मोठी आहे, पण विद्या मोठी आहे विद्यार्थ्यां सांभाळण्यासाठी काही तुला नियमांचं पालन हे केलंच पाहिजे. आता तुमच्या विद्येमध्ये आम्ही सगळंच पाहतो, गुरुजीच गुटखा खातात आणि विद्यार्थ्यांना वर्गात सांगतात तुम्ही गुटखा खाऊ नका.
हा एक सामाजिक प्रश्न आहे.
हा याचं कारण काय आहे की गुरुचा आणि विद्यार्थ्याचा काही संबंधच नाहीये. त्या पस्तीत तुम्ही इतका फसवा, तुम्ही याचा अर्थ मी समाजाबद्दल, तुमच्या या विद्येमध्ये 35 मिनिटाचा तास. आता 35 मिनिटाचा तास कधी हा शब्द होऊ शकतो का? 35 मिनिटं एवढंच होत. 35 मिनिटाचा तास म्हणजे काय? आता 35 मिनिटं तो विद्यार्थ्यासमोर गुरु राहणार, तो काय शिकवणार, तो काय ग्रहण करणार. परंतु ह्या सगळ्या विषयांमध्ये आपल्या भारत, जर आपण असं म्हणत असू की भारताची भारत याला म्हणजे त्याचं निर्माण जे झालेलं आहे ते म्हणजे अनाधिकालापासून ते आहे. वेद मगाशी मी जाणलं म्हणलं, वेद हे अपौरुषेय आहेत आणि वेद हे अनादि आहे. त्यांच्या निर्माणाचं कोणीही कालनिर्णय करण्याचा प्रयत्न करू नये. अनादि हा शब्द तिथं आला की तो संपू. आणि त्यामुळे तुमच्या या विषयामध्ये तो विद्यार्थी 35 मिनिटात गुरुसमोर बसणार किंवा गुरुसमोर त्याला बसून श्रद्धा वाढणार म्हणजे गुरु शिष्य नातं सुद्धा निर्माण होत
नाही,
निर्माण होऊ शकत नाही. त्या ऊसाच्या कारखान्यात जसा ऊस जात असतो किंवा जात्यामध्ये पूर्वी जात दळायचे, जात्यात धान्य दळायचे, तर तेव्हा वर्ण मुठभर धान्य टाकलं की त्या मधल्या कुंट्याला एक 7-8-10 ज्वारीचे कण राहायचे, ते वाचले, बाकी सगळे दळले गेले.
बरोबर.
तर ही जी पद्धत आपल्याकडे आहे तर ती ह्या तुमच्या शिक्षण पद्धतीमध्ये, आणि त्यामुळे गुरु शिष्य हा संबंध नाही. आणि आमच्या शास्त्राप्रमाणे, धर्मशास्त्राप्रमाणे राजा, आता लोकशाहीमध्ये हे राजेच आहे सध्याचे,
पण नवीन पद्धतीचा राजा,
राजाने दोन क्षेत्रात कधीही हस्तक्षेप करायचं नाही, त्यांचं स्वातंत्र्य त्यांना असलं पाहिजे. एक शिक्षण आणि एक धर्म, या दोन क्षेत्रामध्ये राजाने कधीही ह्या क्षेत्रात स्वतःचा राजा म्हणून हस्तक्षेप करू नये असं धर्मशास्त्र सांगत. राजावर शेवटी कोणाचा अंकुश येऊ शकतो? माणसाचा नाही येऊ शकत. त्याच्यावर धर्माचा शेवटचा अंकुश येऊ शकतो की तुझं हे कर्म आहे आणि हे कर्म तुझं नाही असं धर्म सांगतो. आणि आताच्या शिक्षणामध्ये मंत्रालयात बसून विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम ठरवला जातो असं अशाने काय साध्य होणार? मग आत्ता एक आले, त्यांनी पुढल्या मागल्यांचा अभ्यासक्रम बदलायचा आणि नवीनच धडे घालायचे, आणि याने काहीही घडत नाही. आणि आम्ही असं निश्चितपणे सांगतो की आत्ताच्या शिक्षणाने विद्यार्थी नक्कीच रोजंदार नोकरी करेल किंवा घेतलेल्या शिक्षणाच्या संबंधानेच तो भविष्यात नोकरी करेल अशी काही स्थिती आत्ता नाही. म्हणजे एखादा BSc झाला तर कुठे बँकेत लागतो? तर हे सगळं जे भिन्नता आहे, आपली भारताची शिक्षण पद्धती काय होती, आपण जेव्हा अनादि भारत म्हणतो, युग 4 म्हणतो, कृत त्रेता द्वापार आणि कली, याच्यामध्ये आपली शिक्षण पद्धती काय होती. आता आपल्याकडे पंचांग वाचन मी जे गुढीपाडव्याला म्हटलं तर त्याच्यात चारही युगांचं कालनिर्णय प्रत्येक युग किती वर्षाचं आहे असं त्या पंचांगात असतं की कृतयुग किती वर्षाचं, कृतयुग 17 लाख वर्षाचं आहे, त्रेता 14 लाख वर्षाचं आहे, व्यापार हे 8 लाख वर्षाचं आणि कली हे 4.5 लक्ष वर्षाचं कलियुग सांगितलेलं आहे. आणि ते ईश्वर निर्मित असल्यामुळे त्याच्यात कोणी बदल नाही करू शकत.
बरोबर.
तर ह्या सगळ्याचा आपल्याकडे हिशोब आहे, हे कसं चाललंय काय चाललंय, आपण फक्त कठपुतळी त्याच्यावरचे आहोत आणि त्यामुळे आपल्याला असं वाटतं की आपण करतो तेच बरोबर आहे. पण ते 25 वर्षाने ते आपोआप पुसलं जातं. म्हणजे तुमच्या क्षेत्रामध्ये एक इंजिनियर, सिव्हिल इंजिनियर जो होत होता त्याला एकदम 50 वर्षापूर्वी फारच मान्यता होती, मग त्याच्यानंतर ते क्षेत्र बदलून अजून दुसरीकडे गेला, मग आता तुमचं IT आलं, मध्ये MBA आलं, असं काहीतरी 25-30 वर्ष
वेगवेगळे क्षेत्र
येत असत. बघा, कारण हा मानव निर्मित विषय आहे. आणि त्यामुळे कुठल्याही आत्ताच्या ह्या शिक्षण पद्धतीमध्ये असं कोणीच सांगू शकत नाही की माझ्या मुलाला MBA झाला म्हणून नोकरी मिळेल असा विषय नाहीये. परंतु कुठलीही विद्या तुम्ही घेतली आणि विद्यार्थ्याने ती विद्या म्हणून मिळवली तर त्याला कमी पडत नाही, त्याला उत्तम यश मिळत. फक्त ते त्या विद्येशी तो बांधला गेला पाहिजे. आता प्रश्न तिथंच आहे सर.
हे खूप महत्वाचं आहे, खूप तुम्ही छान सांगितलं गुरुजी, नवीन पिढीला विद्यार्थ्यांना
की तुम्ही विद्या मिळवा, विद्या हे करा, त्याचा अध्ययन करा आणि आपण जे शिकलोय त्याच्यावर प्रेम करा, सारखं बदलू नका. म्हणजे तिकडं आता हे कॉम्प्युटर आलं म्हणून सगळे पळत सुद्धा कॉम्प्युटरकडे. परंतु हा विषय शेवटी विद्या ही साधनाचं साधन आहे, ती आमच्या दृष्टीने सरस्वती आहे आणि ती जर तुमच्यापाशी उत्तम असेल तर तुम्हाला काही तसं फार अवघड आहे असं नाहीये. आणि हे परदेशी जे चाललंय किंवा आमच्या शिक्षणावर इंग्रजीचा प्रभाव भाषेचा प्रभाव जास्त झाला तो कसा आहे माहितीये का, आपण देशप्रेमाबद्दल बऱ्याच गप्पा मारतो की हा देशप्रेम देशप्रेम, म्हणजे ह्याच्यापूर्वी लोकांच्या मनामध्ये देशप्रेम नव्हतं का? होतच ना, असा काही विषय नाहीये. पण देशप्रेम करत असताना आपलं काय आणि आपलं काय नाही हे राज्यकर्त्यांना कळलं पाहिजे. आता मी वैदिक आहे, मी या तुमच्या क्षेत्राशी तसा माझा काही म्हणजे शालेय पद्धतीशी तसा माझा काही संबंध नाही, पण आमच्या राज्यकर्त्यांनी असा एक त्या इंग्रजीवर ठसा मारून ठेवला, म्हणजे जगामध्ये स्थित्यंतर इतकी झाली, अनेक देशांमध्ये हा गेला तो आला तो गेला तो आला, पण त्या देशाने आपली संस्कृती नाही सोडली. आपली संस्कृतीशी ते बांधले राहील,
ती नाळ त्यांची टिकून
आहे. कारण त्यांचा वैचारिक मतभेद काही असतील, पण आपली संस्कृती जी आहे, जगामध्ये अनेक देश आहे, जवळजवळ भारत सोडून सगळे देश, इंग्रजांनी भारतामध्ये ज्या गोष्टी केल्या म्हणूनच ते 150 वर्ष इथं राहू शकते. आता इंग्रजांनी या देशाच्या 5 फाळण्या केल्या हे आम्ही विसरून जातो, पाकिस्तानची फाळणी मनाला लावून घेतो, पण त्याच्या आधी नेपाळ वेगळा केला, भूतान वेगळा केला, आणि आता ज्याला तुम्ही लंका म्हणता तो लंका नाहीच आहे, तो सिलोन आहे, तो सिलोन देश होता, त्या तो भारतापासून वेगळा केला. तसं इंग्रजांनी, म्हणजे मला तो अजून संदर्भ तितका पक्का मिळाला नाहीये, पण राणीनी तिच्या जेव्हा राणीचं राज्य भारतात होत तेव्हा तिला कोणीतरी सांगितलं की तुला भारतावर यावत चंद्र दिवाकर राज्य करायचं असेल तर भारताची शिक्षण पद्धती जी आहे ती तू बदल. आणि म्हणून तिचे 2 दूत इथं बनून आले होते, त्याच्यातला एक तो मोकाले आला होता आणि दुसरा मॅक्समुलर आला. मॅक्समुलर कडे जबाबदारी अशी होती की भारतामध्ये वेदांची जी परंपरा आहे ती अपौरुषेय अनादी आहे असं ह्या लोकांचं मनामध्ये निश्चित कल्पना आहे, तर ही वेदाची परंपरा तुला कशी बिघडवता येईल त्याचं तू संशोधन कर. कारण आमच्या वेदांमध्ये पाठभेद कुठेही नाही, पाठभेद जिथं असतो ते मानवनिर्मित जे साहित्य असतं त्याच्यामध्ये पाठभेद असतो. म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये पाठभेद होऊ शकतो, कारण तो साधक जो असतो त्याला असं वाटतं की भाषा भाषेमध्ये 700 वर्षानंतर फरक पडतो, तसं वेदामध्ये होत नाही. वेदामध्ये तो अष्टविकृती नावाच्या ह्याच्यामध्ये बांधला असल्यामुळे मोरेश्वर कैसांना या शब्दाबद्दल काय वाटतं याला किंमत शून्य आहे. तो त्या अष्टविकृतीमध्ये बांधला गेलेला असल्यामुळे त्याच्या शुद्धतेमध्ये कोणालाही काहीही करता येत नाही, कारण कुठली सगळी गणित चुकतात. म्हणजे उद्या ऋग्वेदाची सुरुवात जी आहे ती हरिओम अग्निमिळे पुरोहितम असं पहिलं त्याचं रुचि आहे. मग मोरेश्वर कैसांना असं वाटलं की हे अग्निमिळे जरा चुकीचं वाटतंय, हे वन्नीमिळे असं, तर ते जमतच नाही. कारण तो जटामाला शिखा रेखा ध्वजो दंडो रथो गणा या अष्टविकृती सांगितलेल्या आहेत, या विकृतीमध्ये तो बांधलाय, आणि त्यामुळे मोरेश्वर कैसांना बदल करायचा अधिकारच नाही. तर हे तुला कसं करता येईल, वेदांमध्ये पाठभेद शोध आणि त्याच्यामध्ये तू पाठभेद शोधून सांग की नाही तुमचं हे चुकीचं आहे, ह्याच्यामध्ये हे पाठभेद आहेत. त्याच्यासाठी मॅक्समुलरला जबाबदारी दिली होती.
अच्छा,
तर त्या मॅक्समुलरने म्हणतात असं शेवटी एक राणीला पत्र दिलं म्हणे की मी ह्याच्यावरती बराच अभ्यास केला, अनेक विद्वानांबद्दल यावर चर्चा केली, पण मी पण आता या मताला आलो की वेद हे खरोखरच अपौरुषेय आहेत आणि वेद हे अनादि आहेत आणि ते भारतातल्या ऋषी मुनींनी मुखोद्गत पद्धतीने जपले असल्यामुळे ती लिखित सरस्वती नाहीये, ती मुखोद्गत सरस्वती आहे, आणि त्यामुळे मी ह्याच्यात काही करू शकत नाही. उलट मी या मताला आलोय की मी म्हणजे इंग्रजांचा मनुष्य जर्मनीचा होता, तो
जर्मन
होता, तो मी आम्ही जन्म पुनर्जन्म मानत नाही, परंतु जर खरंच तसं काही शास्त्र असेल तर मी ईश्वराला प्रार्थना करेन की पुढला जन्म मला भारतात एका वैदिकाच्या घरात येऊ दे. इतकं मी त्या विद्येशी एकरूप झालेलो आहे की मी ज्याच्याकरता इथं आलो ते काही साध्य झालं नाही. त्याचं कारण या वेदाचार्यांनी ती परंपरा इतकी घट्ट पद्धतीने जपून ठेवली आहे आणि त्याच्या मागे त्यांचा स्वार्थ काही नाही आहे, निस्वार्थपणे त्यांनी ही विद्या जपली आहे. आणि हा कोण मोकाले होता त्याने असं सांगितलं की मी ही शिक्षण पद्धती इथं देतोय पण तू भारतातल्या लोकांना ख्रिश्चन करण्याच्या पद्धत पडू नकोस, तू भारताच्या लोकांना देहाने हिंदू ठेव, विचाराने ख्रिश्चन कर, ती आत्ता आपल्याकडे आलेली आहे. आम्ही देहाने हिंदू आहोत पण आपल्या सगळ्यांची विचारसरणी राहणीमान हे सगळं इंग्रज आळलेलं आहे, संस्कार ते आमच्यावर. म्हणजे वाढदिवसाच्या दिवशी केक कापणं ही आमच्याकडे कल्पनाच नाहीये, पण ही सगळी आम्ही स्वीकारलेली पद्धत आहे. तसं जगातल्या भाषांमध्ये इंग्रजी भाषा ही सर्वात जास्त दूषित भाषा आहे. ती भाषा शिकल्यानंतर तुम्हाला त्याच्यातनं येणारे गुण हे स्वीकारावेच लागतात. तिथं काही दिलकी खुशी मनकाराज असा विषय नाहीये. त्या भाषेमध्ये हव्यास आहे, त्या भाषेच्या शब्दसंग्रहामध्ये नाही या शब्दाला प्रवेशच नाहीये, नको या शब्दाला प्रवेशच नाहीये. त्यांचा मुलगा म्हणला मला हे हवंय की ते हवंय, तो त्याच्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतो. आणि त्यामुळे जगात जागतिक भाषा ही इंग्रजी अजिबात नाही. जगामध्ये जर युनो संघटना जी काय आहे त्यांच्याकडे जर काय 190 देशांची नोंदणी असेल तर त्याच्यातले 8 ते 10 देश इंग्रजीचा वापर करतात, बाकी एकही देश इंग्रजीचा वापर करत नाहीत. इंग्लंडच्या शेजारी फ्रान्स आहे, तो इंग्रजीची पुस्तकं बघत पण नाही. त्यांची फ्रेंच भाषा आहे, ती सुदृढ भाषा आहे.
या सगळ्या भाषांमध्ये त्यांचं ज्ञान उपलब्ध म्हणून त्यांनी प्रगती केली.
आणि दुर्दैवाने भारताला राष्ट्रभाषा म्हणून आज तागायत कुठलीही भाषा ठरवता आली नाही. आणि त्यामुळे चाणक्य असं म्हणतो, ज्या देशाला स्वतःची भाषा नाही त्या देशाला कधीही भवितव्य नसतं. कारण आलेला कुठलाही देशाचा प्रमुख आला तर तो म्हणतो तुम्ही दुभाषी घ्या, मी माझ्याच भाषेत बोलणार. पण भारताचे लोक जेव्हा तिकडं जातात तेव्हा ते काही असं म्हणत नाहीत मी हिंदीमध्ये बोलेल, मी संस्कृत, ते ओडको मोडकं इंग्रजीच बोलायचा प्रयत्न करतात. आणि त्यामुळे असं काही नाहीये, परंतु 150 वर्षात इंग्रजांनी इथं जे काही बिघडवाबिघडवी केली आहे तीच म्हणजे राव गेले आणि रंक आले एवढाच. स्वातंत्र्य म्हणजे विचारांचं स्वातंत्र्य नाहीये, विचार सगळे त्यांचेच आहेत, फक्त आम्ही आमचं ठरवतोय. म्हणजे दुर्दैवाने सांगायचं झालं तर लोकसभेमध्ये किंवा विधानसभेमध्ये जेव्हा आपल्या लोकतंत्रामध्ये ही दोन मोठी स्थान आहेत, या ठिकाणी जेव्हा कायदा बदलला जातो तेव्हा ते असं म्हणतात की 1920 सालचा कायदा आम्ही बदलला. आता 1920 सालचा कायदा राहील कसा, तो राहील कसा, इंग्रज गेले म्हणजे कायदाही केला पाहिजे. तर इतकी पद्धती आपल्याकडे भारतामध्ये आहे की स्वतःच असं काहीही नाहीये. आमच्या वेदाला भारतामध्ये राज्य सरकार केंद्र सरकार एक दमडीही देत नाही वेदासाठी. आम्हाला कुठल्याही पाठशाळेला ग्रहण नाही, कोणाला काहीही मिळत नाही, आर्थिक दृष्ट्याही नाही आणि सामाजिक दृष्ट्याही काही नाही. ही वेद परंपरा आम्ही समाजासाठी केलेला एक त्याग आहे, समाजासाठी आम्ही ती धरून ठेवली आहे. आणि एक असा धर्माचा निर्णय, एक मनुष्य पुण्य करतो त्याच्यावर 10 लोक जगतात. आता ही स्थिती अशी आहे, आम्ही जे पाठशाळेत कार्य करतो त्याच्यावर हा भारत चालू आहे.
खूप तुम्ही छान सांगितलं गुरुजी. आणि तुमची ही वेदशाळा अशीच उत्तरोत्तर अजून जास्तीत जास्त विद्यार्थी यावेत, ही परंपरा चालू राहावी, पूर्ण त्याचा प्रसार व्हावा, हीच इच्छा. धन्यवाद.